चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनियामध्ये अवैध साखर आयात रोखण्याची मोहीम। केनिया साखर क्षेत्र आणि उत्पादनामध्ये सुधारणा करण्याच्या योजनेअंतर्गत सोमालिया, तंजानिया, युगांडा आणि दक्षिण सुडानमधून येणाऱ्या अवैध साखर आयातीला रोखण्यासाठी पाऊल उचलत आहे। राष्ट्रपती उहुरू केनियाटा यांच्याकडून नियुक्त समितीद्वारा अलीकडेच काढण्यात आलेल्या अहवालानुसार कॉमन मार्केट फॉर ईस्टर्न अँड साऊदर्न आफ्रिकाच्या कॉमन बाजारातून साखर खरेदी करण्यापासून स्थानिक कारखानदारांना प्रतिबंध करावा अशीही शिफारस करण्यात आली आहे। अहवालामध्ये साखरेच्या अतिरिक्त साठ्यासाठी आयातीला जबाबदार धरलं आहे, जी स्थानिक साखरेच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण आहे। अहवालात म्हटलं आहे की खास करून लांबच्या सीमांबरोबरच स्थानिक स्वस्त साखरेच्या देशव्यापी उपलब्धतेतील कमीमुळं देशात अवैध साखरेला गती मिळत आहे। अहवालात म्हटलं आहे की ही साखर केवळ स्वस्तच नाही तर याच्या ढासळलेल्या गुणवत्तेमुळं ग्राहकांच्या आरोग्यासाठी ही साखर नुकसानकारक ठरू शकते।